जाताईस बरं तुला सुपारी बांधली, सुपारी बांधली, हळद लागली, ते चालीवर म्हणा की ते हळदीची, हळदीची चालीवर जाताईस बरं तुला सुपारी म्हणा, म्हणा हळदीच्या चालीवर
आणि
हळदीच्या चालीवर आणि मोठ्या आवाजात
अशी हळद दळी ते हळदीच्या याच्यावर म्हणा,
हळदीच्या
हळदी तशी ते चाली
म्हणा